नमस्कार, मी पल्लवी तिसगे. आज मी तुम्हाला डीबीएमएस मधील लर्निंग एसक्यूएल पार्ट 3 ह्या टायटलची माहिती सांगणार आहे. मित्रांनो, मागच्या सेशनमध्ये आपण काय शिकलो ते आज थोडक्यात बघू. आपण डेटा मॅन्युप्युलेशन लँग्वेजशी रिलेटेड काही कमांड्स पाहिल्या. डेटा मॅन्युप्युलेशन लँग्वेज मध्ये क्रिएट स्टेटमेंट, ड्रॉप स्टेटमेंट आणि अल्टर स्टेटमेंट वापरले जातात. क्रिएट स्टेटमेंटचा उपयोग करून आपण न्यू टेबल क्रिएट करू शकतो. ड्रॉप स्टेटमेंटचा उपयोग करून आपण नको असलेला टेबल डेटाबेस मधून डिलीट करू शकतो. तसेच टेबल क्रिएट झाल्यानंतर समजा आपल्याला त्या टेबलमध्ये काही चेंजेस करायचे असतील तर त्यासाठी आपण अल्टर स्टेटमेंटचा उपयोग करू शकतो. मित्रांनो, आपण इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट म्हणजे काय ते सुद्धा पाहिलं. इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट कोणकोणत्या कोणी सांगू शकेल? बरोबर, नॉट नल, प्रायमरी की, फॉरेन की, युनिक, चेक आणि डिफॉल्ट. समजा टेबल क्रिएट झाला तर अल्टर स्टेटमेंटचा उपयोग करून आपण ह्या इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट अप्लाय करू शकतो. आज आपण एसक्यूएल मध्ये कोणकोणते ऑपरेशन्स वापरले जातात ते बघणार आहोत. आजचे आपले टॉपिक्स आहेत एग्रीगेट फंक्शन, सेट ऑपरेशन आणि शेवटी स्ट्रिंग ऑपरेशन. मित्रांनो, ऍक्च्युअल टॉपिक चालू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक उदाहरण देते. समजा एक लहान मुलगा आहे, त्याला आपण दोन फळांच्या टोपल्या दाखविल्या. एका टोपलीत फक्त सफरचंद आहे आणि एका टोपलीत सफरचंद आणि केळी आहेत. त्या मुलाला विचारलं की कोणत्या टोपलीत जास्त सफरचंद आहेत, तो पटकन सांगतो की टोपली क्रमांक 1 मध्ये जास्त सफरचंद आहेत. तसेच त्याला सांगितलं की 2 नंबरच्या टोपलीत किती केळी आहेत, तर तो मुलगा आधी त्या केळी मोजतो आणि सांगतो की 2 नंबरच्या टोपलीत 3 केळी आहेत. आणि त्याला आपण अजून एक प्रश्न विचारला की 1 आणि 2 नंबरच्या टोपलीत एकूण किती सफरचंद आहेत, तर तो मुलगा दोन्ही टोपलींमधील सफरचंद मोजतो आणि सांगतो की दोन्ही टोपलीत एकूण 11 सफरचंद आहेत. म्हणजेच त्याला आपण काही मॅथेमॅटिकल ऑपरेशन सांगितले आणि त्याप्रमाणे त्याने ते पटकन सॉल्व केले किंवा आपल्या प्रश्नांची त्याने उत्तरं दिली. तर मित्रांनो, मॅथेमॅटिक्समध्ये किंवा डीबीएमएसमध्ये देखील काही ऑपरेशन्स वापरले जातात. ते म्हणजेच मॅक्झिमम, मिनिमम, काउंट, सम वगैरे. मित्रांनो, आजचा आपला पहिला टॉपिक आहे ऍग्रीगेट फंक्शन्स. या फंक्शन्समध्ये देखील मॅक्झिमम, मिनिमम, काउंट यासारखे काही ऑपरेशन्स वापरले जातात. ते कसं ते आता आपण बघणार आहोत. तसेच एसक्यूएल मध्ये डेटावर कॅल्क्युलेशन करण्यासाठी काही बिल्ट इन फंक्शन्स आहेत, त्यालाच ऍग्रीगेट फंक्शन्स असं म्हणतात. ऍग्रीगेट फंक्शन्स टेक्स इनपुट एज व्हॅल्यूज फ्रॉम सर्टन कॉलम्स अँड रिटर्न्स अ सिंगल व्हॅल्यू कॅल्क्युलेटेड फ्रॉम व्हॅल्यूज इन अ कॉलम. या फंक्शन मध्ये इनपुट साठी खूप सारे नंबर्स असतात आणि आउटपुट मध्ये सिंगल नंबर असतो. तर मित्रांनो, एसक्यूएल मध्ये वेगवेगळे ऍग्रीगेट फंक्शन्स आहेत. ते म्हणजेच एव्हरेज, काउंट, मॅक्स, मीन आणि सम. या प्रत्येक फंक्शनचा उपयोग वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो. एव्हरेज फंक्शन returns the average value. Count function returns the number of rows. Max function returns the largest value. Min function returns the smallest value. And sum function returns the sum. ज्या टेबलवर आपण ऍग्रीगेट फंक्शन्स अप्लाय करणार आहोत आधी तो टेबल आपण बघू. स्लाइड क्रमांक 6 पहा. त्यात तुम्हाला स्टुडंट फीज नावाचा टेबल दिसत आहे. त्या टेबलमध्ये एकूण 6 कॉलम्स आहेत. चलन नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम, डेट, अमाउंट आणि रोल नंबर. तसेच चलन नंबर्स 101 पासून 106 पर्यंत एकूण 6 रेकॉर्ड्स टेबलमध्ये आहेत. प्रथम आपण एव्हीजी फंक्शन बघू. त्यालाच ऍव्हरेज फंक्शन असं म्हणतात. मित्रांनो, दिलेल्या नंबरची ऍव्हरेज व्हॅल्यू कशी काढतात ते तुम्हाला माहितीच असेल. समजा 11, 12, 13, 14 आणि 15 हे नंबर्स आहेत. ह्या नंबर्सची ऍव्हरेज व्हॅल्यू तुम्ही कशी शोधाल? बरोबर, ऍव्हरेज व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. ऍव्हरेज इज इक्वल टू ऍडिशन ऑफ ऑल नंबर्स डिवायडेड बाय टोटल नंबर. स्लाइड क्रमांक 7 पहा. त्यात तुम्हाला ह्या नंबरचा ऍव्हरेज काढून दाखविलेला आहे. ऍव्हरेज बरोबर 11 अधिक 12 अधिक 13 अधिक 14 अधिक 15 भागिले 5. ह्या नंबर्सची ऍडिशन आहे 65. मग त्याला आपण 5 ने डिवाइड करू. ऍव्हरेज व्हॅल्यू आहे 5. ह्या पद्धतीने आपण ऍव्हरेज व्हॅल्यू शोधू शकतो. तर मित्रांनो, टेबलमध्ये न्यूमेरिक व्हॅल्यू रिलेटेड कॉलमवर आपण हे ऑपरेशन अप्लाय करू शकतो. द ऍव्हरेज फंक्शन रिटर्न्स द ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ अ न्यूमेरिक कॉलम. स्लाइड क्रमांक 8 पहा. त्यात तुम्हाला ऍव्हरेज फंक्शनचा सिंटॅक्स, क्वेरी आणि आउटपुट दिसत आहे. ऍव्हरेज फंक्शनचा सिंटॅक्स आहे सिलेक्ट एव्हीजी इन ब्रॅकेट कॉलम नेम फ्रॉम टेबल नेम सेमिकोलन. समजा स्टुडंट फीज मधील अमाउंट या कॉलमची आपल्याला ऍव्हरेज व्हॅल्यू शोधायची आहे. त्यासाठी आपण स्लाइडवर दाखविल्याप्रमाणे क्वेरी लिहू. सिलेक्ट ऍव्हरेज इन ब्रॅकेट अमाउंट फ्रॉम स्टुडंट फीज. इट विल डिस्प्ले द ऍव्हरेज ऑफ द कॉलम अमाउंट फ्रॉम द टेबल स्टुडंट फीज. आणि ह्या क्वेरीचं आउटपुट आहे 9,667. पुढचं फंक्शन आहे काउंट फंक्शन. मित्रांनो, काउंट म्हणजेच मोजणे. द काउंट फंक्शन रिटर्न्स द नंबर ऑफ रोज दॅट मॅचेस अ स्पेसिफाईड क्रायटेरिया. स्लाइड क्रमांक 9 पहा. त्यात तुम्हाला काउंट फंक्शनचा सिंटॅक्स, क्वेरी आणि आउटपुट दिसत आहे. सिलेक्ट काउंट कॉलम नेम फ्रॉम टेबल नेम. स्टुडंट फीज टेबल मध्ये टोटल किती रेकॉर्ड्स आहेत ते शोधण्यासाठी काउंट फंक्शन आपण वापरू. सिलेक्ट काउंट चलन नंबर फ्रॉम स्टुडंट फीज. किंवा अजून एका पद्धतीने आपण ही क्वेरी लिहू शकतो. सिलेक्ट काउंट इन ब्रॅकेट स्टार फ्रॉम स्टुडंट फीज. यूज अ कॉलम नेम और एक्सप्रेशन एज द पॅरामीटर टू द ऍग्रीगेट फंक्शन. द पॅरामीटर स्टार दॅट इज एस्टेरिस्क रिप्रेझेंट्स ऑल रोज. ह्या क्वेरीचं आउटपुट आहे 6. म्हणजेच टेबलमध्ये एकूण 6 रेकॉर्ड्स आहेत. पुढे आहे मॅक्स फंक्शन. नावावरून लक्षात आलंच असेल की दिलेल्या नंबर मधून मॅक्झिमम व्हॅल्यू शोधायची आहे. द मॅक्स फंक्शन रिटर्न्स द लार्जेस्ट व्हॅल्यू ऑफ द सिलेक्टेड कॉलम. स्लाइड क्रमांक 10 पहा. त्यात तुम्हाला मॅक्स फंक्शनचा सिंटॅक्स, क्वेरी आणि आउटपुट दिसत आहे. सिंटॅक्स आहे सिलेक्ट मॅक्स कॉलम नेम फ्रॉम टेबल नेम. स्टुडंट फीस टेबल मधून आपल्याला अमाउंट या कॉलम मधून मॅक्झिमम व्हॅल्यू शोधायची आहे. त्यासाठी लागणारी क्वेरी आहे सिलेक्ट मॅक्स अमाउंट फ्रॉम स्टुडंट फीज. स्लाइड क्रमांक 6 वरील टेबल पहा. त्या टेबल वरून सांगा बरं या क्वेरीचा आउटपुट काय असेल. बरोबर, या क्वेरीचं आउटपुट आहे 15,000. पुढचं फंक्शन आहे मीन फंक्शन. मीन म्हणजेच मिनिमम, म्हणजेच दिलेल्या नंबर मधून आपल्याला कमी व्हॅल्यू असलेला नंबर शोधायचा आहे. द मीन फंक्शन रिटर्न्स द स्मॉलेस्ट व्हॅल्यू ऑफ द सिलेक्टेड कॉलम. स्लाइड क्रमांक 11 पहा. त्यात तुम्हाला मीन फंक्शनचा सिंटॅक्स, क्वेरी आणि आउटपुट दिसत आहे. द सिंटॅक्स फॉर द मीन फंक्शन इज सिलेक्ट मीन कॉलम नेम फ्रॉम टेबल नेम. स्टुडंट फीज ह्या टेबल मधील अमाउंट या कॉलम मधून मिनिमम व्हॅल्यू शोधायची आहे. त्यासाठी लागणारी क्वेरी आहे सिलेक्ट मीन अमाउंट फ्रॉम स्टुडंट फीज. स्टुडंट फीज टेबल बघून सांगा बरं काय असेल या क्वेरीचं आउटपुट. अगदी बरोबर, या क्वेरीचं आउटपुट आहे 3,000. आणि शेवटचं फंक्शन आहे सम फंक्शन. सम म्हणजे दिलेल्या नंबर्सची बेरीज होय. द सम फंक्शन रिटर्न्स द टोटल सम ऑफ अ न्यूमेरिक कॉलम. स्लाइड क्रमांक 12 पहा. त्यात तुम्हाला सम फंक्शनचा सिंटॅक्स, क्वेरी आणि आउटपुट दिसत आहे. द सिंटॅक्स फॉर सम फंक्शन इज सिलेक्ट सम कॉलम नेम फ्रॉम टेबल नेम. स्टुडंट फी टेबल मधील अमाउंट या कॉलम मधील व्हॅल्यूची बेरीज करायची आहे. त्यासाठी लागणारी क्वेरी आहे सिलेक्ट सम फीज पेड फ्रॉम स्टुडंट फीज. या क्वेरीचं आउटपुट आहे 58,000. तुमचं उत्तर आलंय का बरोबर? ओके. एसक्यूएल सेट ऑपरेटर्स अलाउज टू कंबाइन रिझल्ट्स फ्रॉम टू ऑर मोर सिलेक्ट स्टेटमेंट्स. पुढचा टॉपिक आपण बघणार आहोत एसक्यूएल सेट ऑपरेटर्स. मित्रांनो, आपण सुरुवातीचं एक्झाम्पल बघू. समजा आपण लहान मुलाला सांगितलं की दोन्ही टोपलीत तुला कोणकोणती फळं दिसतात, तर तो सांगतो मला दोन्ही टोपलीत सफरचंद आणि केळी दिसतात. त्याला पुन्हा विचारलं की दोन्ही टोपलीत कुठलं फळ सारखंच किंवा कॉमन आहे, तो पटकन सांगतो की दोन्ही टोपलीत सफरचंद आहे. म्हणजेच त्याने इथे दोन ऑपरेशन्स परफॉर्म केले, ते म्हणजे युनियन आणि इंटरसेक्शन. मित्रांनो, सेट ऑपरेशन्स म्हणजे काय ते आता लक्षात आलंच असेल. एसक्यूएल सेट ऑपरेटर्स अलाउज टू कंबाइन रिझल्ट्स फ्रॉम टू ऑर मोर सिलेक्ट स्टेटमेंट्स. मॅथेमॅटिक्स मध्ये देखील आपण हे सेट ऑपरेशन्स पाहिलेच आहेत. इट कंबाइन्स टू ऑर मोर रोज फ्रॉम डिफरंट क्वेरीज. सेट ऑपरेटर्स कुठले? युनियन, युनियन ऑल, इंटरसेक्ट आणि मायनस. दे अलाउ टू सिरियली कंबाइन मोर दॅन वन सिलेक्ट स्टेटमेंट. द सेट ऑपरेटर्स कंबाइन द रिझल्ट ऑफ टू ऑर मोर कंपोनंट क्वेरीज into one result. Queries containing set operators are called compound queries. मित्रांनो, स्लाइड क्रमांक 14 पहा. त्यात तुम्हाला सेट ऑपरेटरचा बेसिक सिंटॅक्स दिसत आहे. सिलेक्ट कॉलम्स फ्रॉम टेबल सेट ऑपरेटर सिलेक्ट कॉलम्स फ्रॉम टेबल. आपण कुठलं सेट ऑपरेटर वापरणार आहोत ते या सेट ऑपरेटर मध्ये मेन्शन केलं जाईल. आणि मित्रांनो, या क्वेरी मध्ये दोन नंबरच्या क्वेरीच्या शेवटी सेमिकोलन दिलेला आहे. तसेच सेम स्लाइड वर तुम्हाला एक टेबल दिसत आहे. त्या टेबल मध्ये ऑपरेटर्स आणि त्यांचं आउटपुट कसं रिटर्न होईल ते दाखविण्यात आलेलं आहे. युनियन ऑल डिस्टिंक्ट रोज सिलेक्टेड बाय आयदर क्वेरी. युनियन ऑल रोज सिलेक्टेड बाय आयदर क्वेरी इन्क्लुडिंग ऑल डुप्लिकेट्स. इंटरसेक्ट ऑल डिस्टिंक्ट रोज सिलेक्टेड बाय बोथ क्वेरीज. मायनस ऑल डिस्टिंक्ट रोज दॅट आर सिलेक्टेड बाय द फर्स्ट सिलेक्ट स्टेटमेंट अँड नॉट सिलेक्टेड इन द सेकंड सिलेक्ट स्टेटमेंट. तर मित्रांनो, या प्रत्येक ऑपरेटरचा आता आपण डिटेलमध्ये स्टडी करू. पहिलं ऑपरेटर आहे युनियन ऑपरेटर. स्लाइड क्रमांक 15 वर तुम्हाला युनियन ऑपरेटरची व्हेन डायग्राम दिसत आहे. युनियन ऑपरेटर कंबाइन्स द रिझल्ट ऑफ टू एसक्यूएल क्वेरीज इन टू अ सिंगल टेबल ऑफ ऑल मॅचिंग रोज. द टू क्वेरीज मस्ट रिझल्ट इन द सेम नंबर ऑफ कॉलम अँड कम्पॅटिबल डेटा टाइप्स इन ऑर्डर टू युनाइट. मित्रांनो, कम्पॅटिबल डेटा टाइप म्हणजे काय? युनियन करताना दोन टेबलचा आपण उपयोग करतो आणि त्या दोन टेबलमध्ये जे कॉलम्स आपल्याला युनियन करायचे आहेत त्यांची नावं आणि डेटा टाइप सारखंच असणं महत्वाचं आहे. युनियन ऑपरेटरचा सिंटॅक्स तुम्हाला स्लाइड क्रमांक 15 वर दिसत आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल 1. युनियन सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल 2. स्लाइड 16 पहा. त्यात तुम्हाला दोन टेबल्स दिसत आहेत, टेबल T1 आणि टेबल T2. टेबल T1 मध्ये रोल नंबर आणि नेम हे दोन कॉलम्स असून त्यात तीन रेकॉर्ड्स आहेत. तसेच टेबल T2 मध्ये रोल नंबर मार्क्स आणि ग्रेड हे तीन कॉलम्स आहेत आणि त्यात देखील तीन रेकॉर्ड्स म्हणजेच रोज आहेत. आता टेबल T1 आणि टेबल T2 आपल्याला युनियन करायचं आहे. त्यासाठी लागणारी क्वेरी तुम्हाला स्लाइड क्रमांक 17 वर दिसत आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम T1. युनियन सिलेक्ट स्टार फ्रॉम T2. सेम स्लाइड वर आउटपुट देखील आहे. आउटपुट टेबल मध्ये चार कॉलम्स आहेत. रोल नंबर हा कॉलम दोन्ही टेबल मध्ये कॉमन आहे. तसेच टेबल T1 मधील नेम हा कॉलम आहे आणि टेबल T2 मधील मार्क्स आणि ग्रेड हे दोन कॉलम सुद्धा आउटपुट टेबल मध्ये दिसत आहेत आणि सगळे रेकॉर्ड्स आपल्याला आउटपुट मध्ये दिसत आहे. युनियन ऑपरेटरचं आपण अजून एक एक्झाम्पल बघू. स्लाइड क्रमांक 18 पहा. त्यात फर्स्ट आणि सेकंड नावाचे दोन टेबल्स आहेत. तर ह्या दोन टेबल्ससाठी आपल्याला युनियन ऑपरेटर वापरायचं आहे. सेम स्लाइड वर तुम्हाला क्वेरी आणि आउटपुट दिसत आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम फर्स्ट. युनियन सिलेक्ट स्टार फ्रॉम सेकंड. आउटपुट टेबल पहा. त्यात तुम्हाला ह्या क्वेरीचं आउटपुट दिसत आहे, म्हणजेच आयडी नंबर 2 असलेलं रेकॉर्ड एकदाच डिस्प्ले झालेलं आहे. म्हणजेच युनियन ऑपरेटरचा उपयोग डुप्लिकेट रेकॉर्ड्स अवॉइड करण्यासाठी देखील केला जातो. पुढचा ऑपरेटर आहे युनियन ऑल ऑपरेटर. बाय डिफॉल्ट द युनियन ऑपरेटर सिलेक्ट्स ओनली डिस्टिंक्ट व्हॅल्यूज. स्लाइड क्रमांक 15 वर तुम्हाला युनियन ऑपरेटरशी रिलेटेड व्हेन डायग्राम दिसत आहे. टू अलाउ डुप्लिकेट व्हॅल्यूज टू बी डिस्प्लेड वी यूज युनियन ऑल ऑपरेटर. ह्या ऑपरेटर मध्ये आउटपुट मध्ये डुप्लिकेट व्हॅल्यूज देखील दिसतात. स्लाइड क्रमांक 19 पहा. त्यात तुम्हाला युनियन ऑल ऑपरेटरचा सिंटॅक्स दिसत आहे आणि त्याच्याशी रिलेटेड व्हेन डायग्राम देखील दिसत आहे. सिलेक्ट कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3 फ्रॉम टेबल 1. युनियन ऑल सिलेक्ट कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3 फ्रॉम टेबल 2. स्लाइड क्रमांक 20 पहा. त्यात तुम्हाला दोन टेबल्स दिसत आहेत, टेबल T1 आणि टेबल T2. टेबल T1 मध्ये दोन कॉलम्स आहेत, रोल नंबर आणि नेम, आणि त्यात 3 रोज आहेत. तसेच टेबल T2 मध्ये दोन कॉलम्स असून त्यात 4 रोज आहेत. स्लाइड क्रमांक 21 पहा. त्यात तुम्हाला T1 आणि T2 टेबल साठी युनियन ऑल ची क्वेरी दिसत आहे. सिलेक्ट नेम फ्रॉम T1, युनियन ऑल सिलेक्ट नेम फ्रॉम T2. सेम स्लाइड वर आउटपुट देखील आहे. आउटपुट टेबल मध्ये एकूण 7 रोज आहेत आणि त्यात विनोद नाव दोनदा आलेलं दिसत आहे. युनियन ऑल मध्ये डुप्लिकेट रेकॉर्ड्स देखील दिसतात. पुढचा ऑपरेटर आहे इंटरसेक्ट ऑपरेटर. द इंटरसेक्ट ऑपरेटर टेक्स द रिझल्ट ऑफ टू क्वेरीज अँड रिटर्न्स ओनली रोज दॅट अपियर इन बोथ रिझल्ट सेट्स. धीस ऑपरेटर डज नॉट डिस्टिंग्विश बिटवीन नल्स. इट रिमूव्स डुप्लिकेट रोज फ्रॉम द फायनल रिझल्ट सेट. स्लाइड क्रमांक 22 पहा. त्यात तुम्हाला इंटरसेक्ट ऑपरेटरचा सिंटॅक्स दिसत आहे. सिलेक्ट कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3 फ्रॉम टेबल 1. इंटरसेक्ट सिलेक्ट कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3 फ्रॉम टेबल 2. तसेच सेम स्लाइड वर इंटरसेक्ट ऑपरेटरची व्हेन डायग्राम दिसत आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, द इंटरसेक्ट ऑल ऑपरेटर डज नॉट रिमूव्ह डुप्लिकेट रोज फ्रॉम द फायनल रिझल्ट सेट. स्लाइड क्रमांक 23 पहा. त्यात तुम्हाला दोन टेबल्स दिसत आहेत, टेबल T1 मध्ये आणि 2 मध्ये दोन कॉलम्स आहेत, रोल नंबर आणि नेम. शिवाय दोन्ही टेबल्स मध्ये 4 रेकॉर्ड्स म्हणजेच रोज आहेत. ह्या दोन टेबल्ससाठी आपण इंटरसेक्ट ऑपरेटर यूज करणार आहोत. स्लाइड क्रमांक 24 पहा. त्यात तुम्हाला इंटरसेक्ट ऑपरेटरची क्वेरी दिसत आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम T1, इंटरसेक्ट सिलेक्ट स्टार फ्रॉम T2. सेम स्लाइड वर आउटपुट देखील आहे. आउटपुट टेबल मध्ये दोन रोज आहेत. ह्या रोज T1 आणि T2 ह्या दोन्ही टेबल मध्ये कॉमन आहेत. पुढचा ऑपरेटर आहे मायनस ऑपरेटर. मॅथमॅटिक्स मध्ये आपण मायनस नेहमीच वापरतो. मायनस ऑपरेटर इज ऑल्सो कॉल्ड एक्सेप्ट. इट रिटर्न्स रोज दॅट अपियर इन वन इनपुट बट नॉट इन द अदर. सो इट ऑल्सो एलिमिनेट्स डुप्लिकेट्स. स्लाइड क्रमांक 25 पहा. त्यात मायनस ऑपरेटरचा सिंटॅक्स दिसत आहे. सिलेक्ट कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3 फ्रॉम टेबल 1. मायनस सिलेक्ट कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3 फ्रॉम टेबल 2. तसेच सेम स्लाइडवर माइनस ऑपरेटरची वेन डायग्राम देखील दिसत आहे. स्लाइड क्रमांक 26 पहा. त्यात टेबल T1 आणि टेबल T2 दिसत आहेत. टेबल T1 आणि टेबल T2 मध्ये दोन कॉलम्स आहेत, रोल नंबर आणि नेम. आणि दोन्ही टेबल्स मध्ये 4 रोज आहेत. या दोन टेबलवर आपण माइनस ऑपरेटर वापरून बघू. समजा आपल्याला टेबल T1 मधील रेकॉर्ड सिलेक्ट करायचे आहेत, पण असे रेकॉर्ड्स की जे रेकॉर्ड्स टेबल T2 मध्ये नसतील. स्लाइड क्रमांक 27 वर तुम्हाला क्वेरी आणि आउटपुट दिसत आहे. क्वेरी: सिलेक्ट स्टार फ्रॉम T1 मायनस सिलेक्ट स्टार फ्रॉम T2. आउटपुट टेबल मध्ये दोन रोज आहेत, विच वेअर प्रेझेंट इन T1 अँड नॉट प्रेझेंट इन T2. मित्रांनो, सेट ऑपरेटर्स कोणते आणि कसे वापरायचे ते तुमच्या लक्षात आलंय का? चला तर मग आता आपण एक एक्सरसाइज सॉल्व करून बघू. त्यावरून लक्षात येईल की तुम्हाला सेट ऑपरेटर्स किती समजलं आहे. स्लाइड क्रमांक 28 पहा. त्यात तुम्हाला एक डायग्राम दिसत आहे. ती डायग्राम म्हणजेच व्हेन डायग्राम आहे. त्या डायग्रामशी रिलेटेड मी तुम्हाला काही प्रश्न विचारते. डायग्रामचं निरीक्षण व्यवस्थित करा. पहिला प्रश्न: ए युनियन बी काय असेल? बरोबर 1, 2, 3, 4, 5 आणि 6. ए मायनस बी काय असेल? 1 आणि 4. तिसरा प्रश्न: ए इंटरसेक्ट बी या एक्सप्रेशनचं आउटपुट काय येईल? अगदी बरोबर, फक्त 2. सेम आउटपुट बी मायनस सी च देखील येईल. आणि शेवटी सी युनियन इन ब्रॅकेट बी इंटरसेक्ट ए या एक्सप्रेशनचं आउटपुट काय असेल? त्यासाठी आधी आपण बी इंटरसेक्ट ए फाइंड आउट करू. बी इंटरसेक्ट ए इज इक्वल टू 2. आणि सी या सर्कल मध्ये कुठले कुठले नंबर्स येतात? 4, 5, 6 आणि 7. आणि शेवटी सी युनियन बी इंटरसेक्ट ए इज इक्वल टू 2, 4, 5, 6, 7. मित्रांनो, या एक्झाम्पल वरून तुम्हाला सेट ऑपरेटर्स कसे फाइंड आउट करायचे ते लक्षात आलंच असेल. आता आपण स्ट्रिंग ऑपरेशन्स बघणार आहोत. मित्रांनो, स्ट्रिंग म्हणजे काय? अ स्ट्रिंग इज अ फायनाईट सिक्वेन्स ऑफ सिम्बॉल्स दॅट आर चोजन फ्रॉम अ सेट ऑर अल्फाबेट. फॉर एक्झाम्पल, कम्प्युटर, नाशिक, 1, 2, 3 स्ट्रिंग वगैरे. एनी स्ट्रिंग विच कंटेन्स अल्फाबेट्स. एन एम्प्टी स्ट्रिंग इज अ स्ट्रिंग विथ नो कॅरेक्टर्स. स्ट्रिंग फंक्शन्स आर मेनली यूज टू चेंज द केस ऑफ स्ट्रिंग, कॉन्केटिनेट स्ट्रिंग्स, रिवर्स स्ट्रिंग्स, एक्स्ट्रॅक्ट व्हेरियस पार्ट्स ऑफ स्ट्रिंग्स अँड परफॉर्म मेनी अदर टाइप्स ऑफ स्ट्रिंग मॅन्युप्युलेशन. तर स्ट्रिंग रिलेटेड वेगवेगळे ऑपरेशन्स आता आपण बघणार आहोत. मित्रांनो, स्लाइड क्रमांक 30 पहा. त्यात तुम्हाला स्टुडंट टेबल दिसत आहे. त्या टेबलमध्ये 5 कॉलम्स आहेत, रोल नंबर, लास्ट नेम, फर्स्ट नेम, ऍड्रेस आणि सिटी. आणि ह्या टेबलमध्ये 6 रेकॉर्ड्स आहेत. स्ट्रिंग फंक्शनसाठी आपण हा स्टुडंट टेबल वापरणार आहोत. पहिलं स्ट्रिंग फंक्शन आहे सबस्ट्रिंग. द सबस्ट्रिंग फंक्शन इन SQL इज यूज टू ग्रॅब अ पोर्शन ऑफ द स्टोअर्ड डेटा. सबस्ट्रिंग फंक्शन दोन पद्धतींनी लिहिता येतं. पहिली पद्धत, स्लाइड क्रमांक 31 पहा. त्यात तुम्हाला सबस्ट्रिंगचे दोन सिंटॅक्स दिसत आहेत. म्हणजेच सबस्ट्रिंग फंक्शन हे दोन पद्धतींनी लिहिता येतं. पहिली पद्धत सबस्ट्रिंग इन ब्रॅकेट strpos. इट इज यूज्ड टू सिलेक्ट ऑल कॅरेक्टर्स फ्रॉम स्ट्रिंग स्टार्टिंग विथ पोझिशन pos. दुसरी पद्धत आहे सबस्ट्रिंग इन ब्रॅकेट स्ट्रिंग पोझिशन लेंथ. इट स्टार्ट्स विथ द पोझिशन कॅरेक्टर इन स्ट्रिंग अँड सिलेक्ट द नेक्स्ट लेंथ कॅरेक्टर. सबस्ट्रिंगचं आता आपण एक्झाम्पल बघू. स्लाइड क्रमांक 32 पहा. सिलेक्ट सबस्ट्रिंग इन ब्रॅकेट लास्ट नेम 3 फ्रॉम स्टुडंट वेअर लास्ट नेम इज इक्वल टू इन कोट हुसेन. या क्वेरीचं आउटपुट आहे एस एस ई आय एन. म्हणजे हुसेन या स्ट्रिंग मधून 3 नंबरच्या अल्फाबेट पासून शेवटपर्यंतची येणारी कॅरेक्टर्स आपल्याला सिलेक्ट करायची आहेत. तर ते कॅरेक्टर म्हणजेच एस एस ई आय एन. इन दिस एक्झाम्पल वी हॅव सिलेक्टेड स्ट्रिंग फ्रॉम कॉलम लास्ट नेम दॅट इज हुसेन अँड सबस्ट्रिंग इज सिलेक्टेड फ्रॉम पोझिशन 3 अप टू द एंड. आता स्ट्रिंग पोझिशन आणि लेंथचं एक्झाम्पल आपण बघू. सिलेक्ट सबस्ट्रिंग लास्ट नेम 2 4 फ्रॉम स्टुडंट्स वेअर लास्ट नेम इज इक्वल टू मिश्रा. तर मित्रांनो, सेकंड नंबरचा अल्फाबेट आहे आय आणि फोर्थ नंबरचा अल्फाबेट आहे आर. तर आय आणि आर पर्यंत जी अल्फाबेट्स आहेत ती सगळी अल्फाबेट्स आउटपुट मध्ये येतील. तर ह्या क्वेरीचं आउटपुट आहे आय एस एच आर. पुढचं स्ट्रिंग फंक्शन आहे ट्रिम फंक्शन. द ट्रिम फंक्शन इन एसक्यूएल इज यूज टू रिमूव स्पेसिफाइड प्रिफिक्स और सफिक्स फ्रॉम अ स्ट्रिंग. द मोस्ट कॉमन पॅटर्न बीइंग रिमूव्ड इज व्हाईट स्पेसेस. स्लाइड क्रमांक 33 पहा. त्यात ट्रिम फंक्शनचा सिंटॅक्स दिसत आहे. ट्रिम इन ब्रॅकेट लोकेशन आर ई एम एस टी आर फ्रॉम एस टी आर वेअर लोकेशन कॅन बी आयदर लिडिंग ट्रेलिंग और बोथ. धीस फंक्शन गेट्स आर आय डी ऑफ द आर ई एम एस टी आर रिमेनिंग स्ट्रिंग पॅटर्न फ्रॉम आयदर द बिगिनिंग ऑफ द स्ट्रिंग और द एंड ऑफ द स्ट्रिंग और बोथ. इफ नो रिमेनिंग स्ट्रिंग इज स्पेसिफाइड व्हाईट स्पेसेस आर रिमूव्ड. तर मित्रांनो, इथे लोकेशन म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलंय का? म्हणजे एखाद्या स्ट्रिंगच्या अलीकडची किंवा पलीकडची किंवा दोन्ही बाजूंची जागा डिलीट करणे, त्या जागेलाच लोकेशन असं म्हणतात. ट्रिम फंक्शन देखील दोन पद्धतींनी लिहिता येते. स्लाइड क्रमांक 34 पहा. त्यात तुम्हाला एल ट्रिम आणि आर ट्रिम दिसत आहेत. एल ट्रिम इन ब्रॅकेट स्ट्रिंग इट रिमूव्ज ऑल व्हाईट स्पेसेस फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द स्ट्रिंग. आर ट्रिम इन ब्रॅकेट स्ट्रिंग इट रिमूव्ज ऑल व्हाईट स्पेसेस फ्रॉम द एंड ऑफ द स्ट्रिंग. स्लाइड क्रमांक 35 पहा. त्यात तुम्हाला ट्रिम फंक्शनशी रिलेटेड क्वेरीज दिसत आहेत. एक्झाम्पल 1 सिलेक्ट ट्रिम इन ब्रॅकेट स्पेस सॅम्पल स्पेस. तर ट्रिम फंक्शन अलीकडचं आणि पलीकडचं जागा डिलीट करते. तर ह्या क्वेरीचं आउटपुट येईल सॅम्पल. इन दिस एक्झाम्पल द लिडिंग अँड ट्रेलिंग स्पेसेस बोथ आर रिमूव्ड फ्रॉम द स्ट्रिंग सॅम्पल. दुसरं एक्झाम्पल आपण बघूया. सिलेक्ट एल ट्रिम इन ब्रॅकेट सॅम्पल. एल ट्रिम म्हणजे स्ट्रिंगच्या सुरुवातीची जागा डिलीट करणे. इन दिस एक्झाम्पल द लिडिंग स्पेस आर रिमूव्ड फ्रॉम द स्ट्रिंग सॅम्पल. आणि आर ट्रीम चे एक्झाम्पल आहे सिलेक्ट आर ट्रीम इन ब्रॅकेट सॅम्पल. तर ह्या क्वेरी मध्ये स्ट्रिंगच्या नंतरची जागा डिलीट केली जाईल. या क्वेरीचं आउटपुट आहे सॅम्पल. इन दिस एक्झाम्पल द ट्रेलिंग स्पेसेस आर रिमूव्ड फ्रॉम द स्ट्रिंग सॅम्पल. मित्रांनो, थोडक्यात सांगायचं तर ट्रिम फंक्शनमुळे स्ट्रिंगच्या आधीची आणि नंतरची स्पेस डिलीट होते. एलट्रिम फंक्शनमध्ये स्ट्रिंगच्या आधीची स्पेस डिलीट होते आणि आरट्रिम फंक्शनमुळे स्ट्रिंगच्या नंतरची स्पेस डिलीट होते. पुढचं स्ट्रिंग ऑपरेशन आहे लेंथ. द लेंथ फंक्शन इज इन एसक्यूएल इज यूज टू गेट द लेंथ ऑफ अ स्ट्रिंग. म्हणजे काय? स्ट्रिंग मध्ये एकूण किती अल्फाबेट आहेत त्या अल्फाबेटची संख्या म्हणजेच लेंथ होय. स्लाइड क्रमांक 36 वर तुम्हाला लेंथ फंक्शनचा सिंटॅक्स, क्वेरी आणि आउटपुट दिसत आहे. लेंथ इन ब्रॅकेट स्ट्रिंग, इट फाइंड्स द लेंथ ऑफ द गिवन स्ट्रिंग. समजा आपल्याला कॉलम नेम लास्ट नेम मधून स्ट्रिंग हुसेनची लेंथ शोधायची आहे, तर त्यासाठी लागणारी क्वेरी आहे सिलेक्ट लेंथ लास्ट नेम फ्रॉम स्टुडंट्स वेअर लास्ट नेम इज इक्वल टू हुसेन. या क्वेरीचं आउटपुट आहे 7. पुढचं फंक्शन आहे रिप्लेस फंक्शन. नावावरून कळलंच असेल की हे फंक्शन कसं काम करत असेल ते. समजा आपण लहान मुलाला आरईडी हा शब्द लिहून दाखविला आणि त्याला सांगितलं की आरच्या जागेवर बी हे अल्फाबेट लिहायचं आणि त्यापासून तयार होणारा शब्द सांग. तो मुलगा लगेच आर ऐवजी बी हा शब्द लिहितो आणि बीईडी हा शब्द लिहितो आणि आपल्याला सांगतो की बेड हा शब्द तयार झाला. म्हणजेच त्या मुलाने आर ऐवजी बी हे अल्फाबेट रिप्लेस केलं. द रिप्लेस फंक्शन इन एसक्यूएल इज यूज टू अपडेट द कंटेंट ऑफ अ स्ट्रिंग. स्लाइड क्रमांक 37 पहा. त्यात तुम्हाला रिप्लेसचा सिंटॅक्स, क्वेरी आणि आउटपुट दिसत आहे. रिप्लेस स्ट्रिंग 1, स्ट्रिंग 2, स्ट्रिंग 3. इन दिस इन स्ट्रिंग 1 द फंक्शन फाइंड्स वेअर स्ट्रिंग 2 ऑकर्स अँड रिप्लेस इट विथ स्ट्रिंग 3. याचं उदाहरण आपण बघूया. सपोज वी हॅव टू रिप्लेस हुसेन विथ हसीना. हियर एज एच इज द कॉमन कॅरेक्टर, वी कॅन कीप इट एज इट अँड कॅन ओनली रिप्लेस द रिमेनिंग पार्ट बाय द क्वेरी शोन ऑन स्लाइड नंबर 37. सिलेक्ट रिप्लेस लास्ट नेम USSEIN ASSINA फ्रॉम स्टुडंट वेअर लास्ट नेम इज इक्वल टू हुसेन. तर ह्या क्वेरीचं आउटपुट आहे हसीना. पुढे आपण बघणार आहोत कॉन्केटिनेट फंक्शन. मित्रांनो, तुम्ही लहान मुलांना खेळताना पाहिलंच असेल. त्यांची एखादी खेळणी जर तुटली तर ते परत ती खेळणी जोडायचा प्रयत्न करतात. म्हणजेच ते काय करतात? ती तुटलेली खेळणी कॉन्केटिनेट करतात. कॉन्केटिनेट म्हणजेच जोडणे. समटाइम्स इट इज नेसेसरी टू कंबाइन टुगेदर द रिझल्ट फ्रॉम सेव्हरल डिफरंट फील्ड्स. सो हियर वी कॅन यूज द कॉन्केटिनेट फंक्शन. स्लाइड क्रमांक 38 पहा. त्यात तुम्हाला कॉन्केटिनेटचा सिंटॅक्स दिसत आहे. कॉन्केट इन ब्रॅकेट स्ट्रिंग 1, स्ट्रिंग 2, स्ट्रिंग 3. द फंक्शन कॉन्केटिनेट्स स्ट्रिंग 1, स्ट्रिंग 2 अँड स्ट्रिंग 3 अँड एनी अदर स्ट्रिंग्स टुगेदर. कॉन्केटिनेटचं आता आपण एक एक्झाम्पल बघू. स्लाइड क्रमांक 39 वर तुम्हाला काही क्वेरीज दिसत आहेत. select, concat, last name, first name, from students, where last name is equal to Hussein. म्हणजेच या क्वेरी मध्ये काय करायचं आहे आपल्याला, लास्ट नेम हुसेन असलेल्या व्यक्तीचं फर्स्ट नेम त्याला ऍड करायचं आहे. तर या क्वेरीचं आउटपुट आहे हुसेन झाकीर. तर मित्रांनो, आउटपुटचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की हुसेन आणि झाकीर मध्ये स्पेस नाहीये. तर दोन शब्दांमध्ये स्पेस देण्यासाठी प्लस हे सिम्बॉल देऊन सिंगल कोट मध्ये ब्लँक स्पेस देता येते. त्यासाठीचा सिंटॅक्स देखील तुम्हाला सेम स्लाइडवर दिसत आहे. सिलेक्ट लास्ट नेम प्लस इन सिंगल कोट ब्लँक स्पेस प्लस फर्स्ट नेम फ्रॉम स्टुडंट्स वेअर लास्ट नेम इज इक्वल टू हुसेन. ह्या क्वेरीचं आउटपुट आहे हुसेन स्पेस झाकीर. सेम क्वेरी मध्ये तुम्ही प्लस ऐवजी पाईपचा देखील सिम्बॉल वापरू शकतात. पाईपचा सिम्बॉल यूज करून सेम स्लाइडवर तुम्हाला क्वेरी लिहून दाखविलेली आहे. सिलेक्ट लास्ट नेम पाइप इन सिंगल कोट ब्लैंक स्पेस पाइप फर्स्ट नेम फ्रॉम स्टूडेंट्स वेर लास्ट नेम इज इक्वल टू हुसेन. या क्वेरीचं आउटपुट देखील आधीच्या क्वेरी सारखंच येईल, म्हणजेच हुसेन स्पेस झाकीर. पुढचं फंक्शन आहे लेफ्ट फंक्शन. काय असेल बरं ह्या फंक्शनचा पर्पज, कोणी सांगू शकेल? आपण पत्ता सांगताना अनेकदा म्हणतो की ह्या रस्त्याच्या डाव्या बाजूला वळा किंवा ह्या घराच्या उजव्या बाजूला जा वगैरे. स्ट्रिंग मध्ये आपण डावा आणि उजवा कसं म्हणू? बरोबर, डाव्या हाताकडची चार अक्षर किंवा उजव्या हाताकडून तीन अक्षर वगैरे. द लेफ्ट फंक्शन रिटर्न्स द लेफ्ट पार्ट ऑफ अ स्ट्रिंग विथ द स्पेसिफाइड नंबर ऑफ कॅरेक्टर्स. स्लाइड क्रमांक 40 वर तुम्हाला लेफ्ट फंक्शनचा सिंटॅक्स एक्झाम्पल आणि आउटपुट दिसत आहे. लेफ्ट इन ब्रॅकेट स्ट्रिंग इंटीजर वेअर स्ट्रिंग इज द स्ट्रिंग टू बी सर्च अँड इंटीजर स्पेसिफाइज द नंबर ऑफ कॅरेक्टर्स टू बी सिलेक्टेड फ्रॉम लेफ्ट हँड साइड. समजा स्टुडंट टेबल मधून लास्ट नेम कॉलम मधील आहेर या नावातून डाव्या बाजूचे तीन अक्षर आपल्याला पाहिजे आहेत. त्यासाठी लागणारी क्वेरी आहे सिलेक्ट लेफ्ट लास्ट नेम थ्री फ्रॉम स्टुडंट्स वेअर लास्ट नेम इज इक्वल टू आहेर. आणि ह्या क्वेरीचं आउटपुट आहे ए एच ई, दॅट इज थ्री कॅरेक्टर्स फ्रॉम लेफ्ट साइड. त्याचप्रमाणे राईट फंक्शन देखील आहे, फक्त लेफ्ट ऐवजी राईट हा वर्ड सिंटॅक्स मध्ये लिहायचं आहे. द राईट फंक्शन रिटर्न्स द राईट पार्ट ऑफ अ स्ट्रिंग विथ द स्पेसिफाइड नंबर ऑफ कॅरेक्टर्स. स्लाइड क्रमांक 41 वर राईट फंक्शनचा सिंटॅक्स एक्झाम्पल आणि आउटपुट दिसत आहे. सिंटॅक्स राईट इन ब्रॅकेट स्ट्रिंग इंटीजर वेअर स्ट्रिंग इज द स्ट्रिंग टू बी सर्च अँड इंटीजर स्पेसिफाइज द नंबर ऑफ कॅरेक्टर्स टू बी सिलेक्टेड फ्रॉम राईट हँड साइड. समजा स्टुडंट टेबल मधील लास्ट नेम या कॉलम मधून आहेर या नावातील उजव्या बाजूची तीन अक्षर आपल्याला पाहिजे असतील, तर त्यासाठी लागणारी क्वेरी आहे सिलेक्ट राईट लास्ट नेम थ्री फ्रॉम स्टुडंट्स वेअर लास्ट नेम इज इक्वल टू आहेर. या क्वेरीचं आउटपुट आहे एच ई आर, दॅट इज थ्री कॅरेक्टर्स फ्रॉम राईट. पुढचं फंक्शन आहे रेप्लिकेट फंक्शन. मित्रांनो, आपण लहान मुलांना बालगीते ऐकवतो किंवा त्याचा व्हिडिओ दाखवतो. तो व्हिडिओ त्याला जर आवडला तर तो आपल्याला पुन्हा पुन्हा तोच व्हिडिओ लावायला सांगतो, म्हणजेच तोच व्हिडिओ आपल्याला तो रिपीट करायला सांगतो. रेप्लिकेट म्हणजेच रिपीट करणे होय. द रेप्लिकेट फंक्शन रिपीट्स द स्ट्रिंग फॉर अ स्पेसिफाईड नंबर ऑफ टाइम्स. स्लाइड क्रमांक 42 वर तुम्हाला रेप्लिकेट फंक्शनचा सिंटॅक्स, एक्झाम्पल आणि आउटपुट दिसत आहे. रेप्लिकेट स्ट्रिंग इंटीजर, वेअर स्ट्रिंग इज द स्ट्रिंग टू बी डिस्प्लेड अँड इंटीजर स्पेसिफाईज द नंबर ऑफ टाइम्स इट शुड बी डिस्प्लेड. याचं एक्झाम्पल आपण बघू. सिलेक्ट रेप्लिकेट इन ब्रॅकेट लास्ट नेम 2 फ्रॉम स्टुडंट्स वेअर लास्ट नेम इज इक्वल टू आहेर. तर या क्वेरीचं आउटपुट असेल आहेर आहेर, म्हणजेच आहेर हे नाव दोनदा रिपीट झालेलं दिसेल. पुढचं फंक्शन आहे रिव्हर्स फंक्शन. नावावरून लक्षात आलंच असेल की रिव्हर्स म्हणजे उलट करणं होय. द रिव्हर्स फंक्शन इज रिटर्न्स रिव्हर्स ऑफ अ गिव्हन स्ट्रिंग. स्लाइड क्रमांक 43 पहा, त्यात तुम्हाला रिव्हर्स फंक्शनचा सिंटॅक्स, क्वेरी आणि आउटपुट दिसत आहे. सिंटॅक्स रिव्हर्स इन ब्रॅकेट स्ट्रिंग. रिव्हर्स फंक्शनचं एक्झाम्पल आपण बघू. सिलेक्ट रिव्हर्स लास्ट नेम फ्रॉम स्टुडंट्स वेअर लास्ट नेम इज इक्वल टू आहेर. तर मित्रांनो, आहेर ही स्ट्रिंग उलटी लिहून बघा काय येईल बरं त्याचं आउटपुट. आर ई एच ए. पुढचे दोन फंक्शन अतिशय सोपे आहेत, अप्पर फंक्शन आणि लोअर फंक्शन. समजा दिलेली स्ट्रिंग लोअर केस मध्ये असेल तर ती अप्पर फंक्शनच्या मदतीने अप्पर केस मध्ये कन्वर्ट करता येते. तसेच दिलेली स्ट्रिंग जर अप्पर केस मध्ये असेल तर ती लोअर फंक्शनचा उपयोग करून लोअर केस मध्ये कन्वर्ट करता येते. प्रथम आपण अप्पर फंक्शन पाहू. द अप्पर फंक्शन कन्वर्ट्स अ गिव्हन स्ट्रिंग टू अप्पर केस. स्लाइड क्रमांक 44 पहा, त्यात तुम्हाला अप्पर फंक्शनचा सिंटॅक्स, एक्झाम्पल आणि आउटपुट दिसेल. सिंटॅक्स अप्पर इन ब्रॅकेट स्ट्रिंग. याचं एक्झाम्पल आपण बघू. सिलेक्ट अप्पर लास्ट नेम फ्रॉम स्टुडंट्स वेअर लास्ट नेम इज इक्वल टू आहेर. या क्वेरीचं आउटपुट आहे कॅपिटल आहेर, म्हणजे सगळे लेटर्स तुम्हाला कॅपिटल मध्ये कन्वर्ट झालेले दिसतील. पुढचं फंक्शन आहे लोअर फंक्शन. द लोअर फंक्शन कन्वर्ट्स अ गिव्हन स्ट्रिंग टू लोअर केस कॅरेक्टर्स. स्लाइड क्रमांक 45 पहा, त्यात तुम्हाला लोअर फंक्शनचा सिंटॅक्स, क्वेरी आणि आउटपुट दिसत आहे. सिंटॅक्स लोअर इन ब्रॅकेट स्ट्रिंग. या फंक्शनचं एक्झाम्पल आता आपण बघू. सिलेक्ट लोअर लास्ट नेम फ्रॉम स्टुडंट्स वेअर लास्ट नेम इज इक्वल टू आहेर. या क्वेरीचं आउटपुट पहा, त्यात सगळे लेटर्स तुम्हाला स्मॉल लेटर मध्ये कन्वर्ट झालेले दिसतील. पुढचं फंक्शन आहे युनिकोड फंक्शन. द युनिकोड फंक्शन रिटर्न्स युनिकोड स्टँडर्ड इंटीजर व्हॅल्यू फॉर अ गिव्हन स्ट्रिंग. स्लाइड क्रमांक 46 वर तुम्हाला युनिकोडचा सिंटॅक्स, एक्झाम्पल आणि आउटपुट दिसत आहे. सिंटॅक्स युनिकोड इन ब्रॅकेट स्ट्रिंग. एक्झाम्पल सिलेक्ट युनिकोड लास्ट नेम फ्रॉम स्टुडंट्स वेअर लास्ट नेम इज इक्वल टू आहेर. ह्या क्वेरीचं आउटपुट आहे 65. मित्रांनो, कसं आलं बरं हे आउटपुट कोणी सांगू शकेल? स्लाइड क्रमांक 47 पहा, त्यात तुम्हाला ASCII व्हॅल्यूजचा टेबल दिसत आहे. युनिकोड साठी दिलेल्या स्ट्रिंग मधील पहिल्या अल्फाबेटची व्हॅल्यू कन्सिडर केली जाते. या टेबल मध्ये तुम्हाला ए ची व्हॅल्यू 65 दिसत आहे. जर समजा आपण आहेर ऐवजी पाटील हे नाव घेतलं तर त्या क्वेरीचं आउटपुट काय असेल? बरोबर आहे. त्यासाठी तुम्ही ASCII व्हॅल्यूचा टेबल पाहाल. पाटील या शब्दाचं पहिलं अल्फाबेट आहे पी. तर टेबल मधील पी या अल्फाबेटची व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट कराल. टेबल मध्ये पी ची व्हॅल्यू आहे 80. तर पाटील या अक्षरासाठी युनिकोड येईल 80. याप्रमाणे तुम्ही कुठल्याही स्ट्रिंगचं युनिकोड शोधू शकतात. आणि शेवटचं फंक्शन आहे मिड फंक्शन. दिलेल्या स्ट्रिंग मधून आपण काही कॅरेक्टर एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. द मिड फंक्शन इज यूज टू एक्स्ट्रॅक्ट कॅरेक्टर्स फ्रॉम अ टेक्स्ट फील्ड. स्लाइड क्रमांक 48 वर मिड फंक्शनचा सिंटॅक्स, एक्झाम्पल आणि आउटपुट दाखविण्यात आले आहे. सिंटॅक्स: सिलेक्ट मिड कॉलम नेम स्टार्ट इन स्क्वेअर ब्रॅकेट लेंथ फ्रॉम टेबल नेम. मिड फंक्शनचं एक्झाम्पल आपण बघू. सिलेक्ट मिड फर्स्ट नेम 1 3 फ्रॉम स्टुडंट्स वेअर फर्स्ट नेम इज इक्वल टू रमेश. तर रमेश या नावामधून पहिल्या अक्षरापासून तिसऱ्या अक्षरापर्यंतची कॅरेक्टर्स वेगळी केली जातील. तर ह्या क्वेरीचं आउटपुट आहे राम. मित्रांनो, स्लाइड क्रमांक 49, 50 आणि 51 पहा. त्यात तुम्हाला काही फंक्शन्स आणि त्याच्याशी रिलेटेड डिस्क्रिप्शन दिसत आहे. तर मित्रांनो, SQL मध्ये खूप सारे फंक्शन्स आहेत. त्याची लिस्ट तुम्हाला स्लाइडवर दिसत आहे. मित्रांनो, आज आपण काय शिकलो ते थोडक्यात बघू. आज आपण ऍग्रीगेट फंक्शन म्हणजे काय ते पाहिले. SQL हॅज मेनी ऍग्रीगेट फंक्शन्स फॉर परफॉर्मिंग कॅल्क्युलेशन्स ऑन डेटा दॅट रिटर्न अ सिंगल व्हॅल्यू कॅल्क्युलेटेड फ्रॉम व्हॅल्यूज इन अ कॉलम. द व्हेरियस ऍग्रीगेट फंक्शन्स वी सॉ आर एव्हरेज, काउंट, मॅक्स, मीन अँड सम. SQL सेट ऑपरेटर्स अलाउज कंबाइनिंग रिझल्ट फ्रॉम टू ऑर मोर सिलेक्ट स्टेटमेंट. तर आज आपण चार प्रकारचे सेट ऑपरेटर्स पाहिले. ते म्हणजेच युनियन, युनियन ऑल, इंटरसेक्ट आणि मायनस. वी यूज युनियन टू रिटर्न ऑल डिस्टिंक्ट रोज. वी यूज युनियन ऑल टू रिटर्न ऑल रोज इन्क्लुडिंग डुप्लिकेट्स. वी कॅन ऑल्सो यूज इंटरसेक्ट टू रिटर्न ऑल रोज शेअर्ड बाय बोथ क्वेरीज. अँड मायनस ऑपरेटर इज यूज टू रिटर्न ऑल डिस्टिंक्ट रोज सिलेक्टेड बाय द फर्स्ट क्वेरी बट नॉट बाय द सेकेंड. तसेच आज आपण स्ट्रिंग फंक्शन्स देखील पाहिले. स्ट्रिंग फंक्शन मध्ये कॉन्केटिनेट, रिव्हर्स, अप्पर, लोअर, लेफ्ट, राईट अशी अनेक फंक्शन्स आज आपण पाहिले. स्ट्रिंग फंक्शन्स आर मेनली यूज टू चेंज द केस ऑफ स्ट्रिंग्स, कॉन्केटिनेट स्ट्रिंग्स, रिव्हर्स स्ट्रिंग्स, एक्स्ट्रॅक्ट व्हेरियस पार्ट्स ऑफ स्ट्रिंग्स अँड परफॉर्म मेनी अदर टाइप्स ऑफ स्ट्रिंग मॅन्युप्युलेशन. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या सेशनमध्ये. धन्यवाद. अजून एक इझी फंक्शन आपण बघू. ते म्हणजे स्पेस फंक्शन. ह्या फंक्शनच्या मदतीने आपण स्ट्रिंग मध्ये किती ब्लँक स्पेसेस द्यायच्या ते ठरवू शकतो. इट रिटर्न्स अ स्ट्रिंग कन्सिस्टिंग ऑफ एन स्पेस कॅरेक्टर्स. स्लाइड क्रमांक 52 वर तुम्हाला स्पेस ह्या फंक्शनचा सिंटॅक्स, एक्झाम्पल आणि आउटपुट दिसत आहे. सिंटॅक्स: सिलेक्ट space in bracket n semicolon. Example, select space in bracket 6. आणि याचा आउटपुट येईल 6 टाइम्स ब्लँक स्पेस. स्लाइडवर कोटेशन मध्ये तुम्हाला ब्लँक स्पेसेसची ब्लँक स्पेस दिसत आहे. मित्रांनो, स्लाइड क्रमांक 53 वर काही क्वेरी दिसत आहेत. त्या क्वेरींसाठी कुठलाच टेबल वापरलेला नाही, म्हणजेच स्ट्रिंग फंक्शनसाठी आपण टेबल वापरलाच पाहिजे असं नाही. टेबल न वापरता देखील आपण स्ट्रिंग फंक्शन वापरू शकतो. ते कसं? ते या क्वेरीवरून तुम्हाला समजेल. स्ट्रिंग फंक्शन मधील आपण काही क्वेरींचा इथे विचार करणार आहोत. ते म्हणजेच लेफ्ट, लेंथ, लोअर आणि रिव्हर्स फंक्शन. स्लाइड क्रमांक 53 वरील पहिली क्वेरी बघा. सिलेक्ट लेफ्ट इन सिंगल कोट फुटबॉल 5. म्हणजेच फुटबॉल या स्ट्रिंग मधून आपल्याला डाव्या बाजूची 5 अक्षर बाहेर काढायची आहेत. तर फुटबॉल मध्ये डाव्या बाजूने येणारी 5 अक्षर कोणती? एफ ओ ओ टी बी. म्हणजेच या क्वेरीचं आउटपुट आहे एफ ओ ओ टी बी. पुढचं फंक्शन आहे लेंथ फंक्शन. सिलेक्ट लेंथ इन ब्रॅकेट इन सिंगल कोट टेक्स्ट. म्हणजेच टेक्स्ट ह्या स्ट्रिंगची लेंथ किती आहे, म्हणजेच ह्या टेक्स्ट मध्ये एकूण किती कॅरेक्टर्स आहेत, ती कॅरेक्टर्स म्हणजेच त्या स्ट्रिंगची लेंथ होय. टेक्स्ट ह्या स्ट्रिंग मध्ये एकूण 4 कॅरेक्टर्स आहेत. क्वेरी क्रमांक 3 पहा. सिलेक्ट लोअर इन ब्रॅकेट इन सिंगल कोट कॅपिटल ट्री. ट्री हे लेटर आपल्याला स्मॉल लेटर्स मध्ये लिहायचं आहे. स्लाइडवर तुम्हाला ह्या क्वेरीचं आउटपुट देखील दिसत आहे. त्यात कॅपिटल ट्रीचं कन्वर्जन हे स्मॉल लेटर्स मध्ये झालेलं दिसत आहे. आणि शेवटचं फंक्शन आहे रिव्हर्स फंक्शन. सिलेक्ट रिव्हर्स ए बी सी डी. तर ह्या स्ट्रिंगचं रिव्हर्स काय येईल? अगदी बरोबर, डी सी बी ए. म्हणजेच त्या क्वेरीचं आउटपुट होय.